नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. ऊर्जा कार्यक्षमतेत सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्र देशभरात पहिल्या स्थानावर. राज्य सरकारच्या विविध क्षेत्रासाठी सुमारे 34,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण. पोलिसांकडून आंदोलनाला एक दिवस मुदतवाढ. नांदेड तसंच लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. जालना जिल्ह्यात भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडून 5 जणांचा मृत्यू. आणि क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आश्वासन. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा कार्यक्षमतेत सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्रानं देशभरात पहिलं स्थान पटकावलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं काल राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024 जारी केला, त्यात ही माहिती दिली. या निर्देशांकाला राज्य पातळीवर माहिती साठ्याची देखरेख, ऊर्जा वापर व्यवस्थापनाचा मागोवा, सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन तसंच ऊर्जा कार्यक्षमतेतल्या स्पर्धात्मक सुधारणांच्या प्रक्रियेत महत्वाचं स्थान आहे. गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सुमारे 34,000 कोटी रुपयांच्या विविध 17 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे 33,000 जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या कराराबाबत अधिक माहिती दिली.
या 17 करारांच्या माध्यमातून जवळपास 34,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास 33,000 नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते. यातले 5 करार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, जवळपास 9,866 कोटी रुपयाचे, ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये आणि नंदुरबारमध्ये गुंतवणूक होते. 5 करार हे पुणे विभागामध्ये 11,966 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 6 करार हे विदर्भामध्ये होत आहेत, जे 11,642 कोटी रुपयाचे आहेत.
दरम्यान मराठा आंदोलनावरून विरोधकांनी सोयीची भूमिका न घेता आपली भूमिका स्पष्ट करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या आंदोलनात विरोधकांना राजकीय पोळी भाजायची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आंदोलकांनीही नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याचं तसंच राज्याची सामाजिक वीण सुरक्षित राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण कायम असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले,
आता मागच्या काळामध्ये आपण 10% रिझर्वेशन दिलं, आज अशी परिस्थिती नाही. 10% आरक्षण लागू आहे, त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे, भरती चालली आहे. ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही, कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे. त्यामुळे आताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे, ते ऑलरेडी आहेच.
या प्रकरणी स्थापन मंत्रिमंडळ उपसमिती सरकार आणि आंदोलकांशी चर्चेनंतर प्रस्ताव सादर करेल, तोपर्यंत संयम राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. आपण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे, त्या आरक्षणाचा लाभ आजही मराठा समाजाला मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. शासन म्हणून केलेले सर्व प्रयत्न मराठा समाजासमोर आहेत असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, आजही ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय. कुणबी नोंदी शोधण्यासाठी जस्टिस शिंदे कमिटी पण गठीत केली, ती देखील आजही काम करते आहे आणि लाखो कुणबी नोंदी देखील त्याच्यामध्ये सापडलेल्या आहेत, त्याचा देखील लाभ त्यांना होतोय. त्याचबरोबर तारतीच्या माध्यमातून देखील विविध कोर्सेस आपण सुरू केले, त्याचा देखील समाजाला फायदा होतोय. शासन म्हणून आम्ही जे जे काही प्रयत्न केले ते मराठा समाजासमोर आहेत.
मराठा समाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी महायुती सरकारनं केल्या आणि यापुढेही करत राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. दरम्यान मराठा आरक्षण प्रकरणी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आजचा एक दिवस वाढवून दिला आहे. आधी जरांगे यांना दिलेली परवानगी काल संध्याकाळी 6 वाजता संपणार होती. जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह काल आझाद मैदानावर दाखल झाले. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार व्यक्त करत जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र विभागातल्या अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात 69 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. विष्णुपुरी प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून 1,29,743 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात उमरी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक ओमप्रकाश मीना यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यात उद्भवलेली पूरपरिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री अतुल सावे काल नांदेड इथं दाखल झाले. अतिवृष्टीमुळे स्थलांतर केलेल्या नागरिकांची सावे यांनी काल भेट घेऊन विचारपूस केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनानं तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान जिल्ह्यात साथीच्या संभाव्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाचं आरोग्य पथक सतर्क आहे. मात्र नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात मांजरा धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या 16 महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. माजलगाव प्रकल्पातून काल रात्री 10 वाजता सांडव्याद्वारे सिंदफणा नदीपात्रात 5,919 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात जवळा पांचाळ परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलं आहे. जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचे 14 तर इसापूर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धाराशिव शहर आणि परिसरातही काल सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पातून कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 4 मंडळात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला सतर्क राहण्याचं तसंच प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे 14,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाच्या 18 दरवाजातून 28,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी पात्रात सोडलं जात आहे. दरम्यान राज्यात कोकण, खान्देश, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यासह पुणे, सातारा तसंच कोल्हापूरच्या घाट परिसरात येलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात एक भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडून 5 जणांचा मृत्यू झाला. राजूर टेंभुर्णी मार्गावर गाढेगवान फाटा इथं काल पहाटे ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त कारच्या धडकेत रस्त्यावरून पायी चालणारे देळेगव्हाण इथले एक नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा दिन काल साजरा झाला. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असून यामध्ये उद्योग क्षेत्राला सहभागी करून घेण्याची गरज केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. काल छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साईच्या परिसरात झालेल्या सत्कार सोहळ्यात क्रीडापटूंना मार्गदर्शन त्या करत होत्या. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र कायम चमकदार कामगिरी करत असल्याकडे त्यांनी क्रीडापटूंचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या,
महाराष्ट्राचा आपण जर रेकॉर्ड बघितला असेल तर जेवढेही नॅशनल इव्हेंट आपले होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र नेहमी एक तर 1 नंबरवर, 2 नंबरवर किंवा 3 नंबरवर नेहमी राहिलेला आहे. खूप चांगले खेळाडू आपल्या महाराष्ट्रातले आहे, म्हणून महाराष्ट्रातलं पण इन्फ्रास्ट्रक्चर आपलं स्पोर्ट्सचं वाढवण्यासाठी नक्कीच राज्य सरकारकडे आम्ही सुद्धा पाठपुरावा करतोय. पण त्याचबरोबरने की आपल्याला कॉर्पोरेट सेक्टरला पण कसं पुढे आणता येईल स्पोर्ट्समध्ये याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे.
साई औरंगाबादचं यावेळी साई छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झाल्याचं यावेळी खडसे यांनी जाहीर केलं. विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना रक्षा खडसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऊर्जा कार्यक्षमतेत सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्र देशभरात पहिल्या स्थानावर. राज्य सरकारच्या विविध क्षेत्रासाठी सुमारे 34,000 कोटी रुपयाचे सामंजस्य करार. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण. पोलिसांकडून आंदोलनाला 1 दिवस मुदतवाढ. नांदेड तसंच लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. आणि क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.